श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टी ग्रंथाच्या 50 ओव्या घेऊन झाल्यात। 50वी ओवी, तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी भेटीची उरे, माझा मीपणा तुझे तूपणा। मी तुझ्या आत्मस्वरूपाचा शोध घेत असताना हा जो भाव आहे माझा मीपणाचा किंवा तुझ्या तूपणाचा, तो संपूर्ण नष्ट होतो आणि उखते पडे ग्रासी भेटीची उरे, शेवटी काय उरते? आपल्या आत्मस्वरूपाची भेट तेवढीच उरते। चांगदेव पासष्टीची 51वी ओवी घ्यायला आज आपण सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तिणेची तो देखे न दंडळिता। डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, डोळ्याचे चित्र डोळ्यावरच काढलेले आणि डोळाच न दंडळिता म्हणजे चल बिचल न होता तो ते पाहतो। का म्हणतात डोळ्याचे चित्र डोळ्यावरच काढले आणि डोळ्यानेच ते पाहिले, नुसते पाहिले नाही तर स्थिर होऊन अजिबात विचलित न होता अविचलपणे डोळा डोळ्यावर काढलेलं चित्र। आता हे आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे, कारण आपल्या कल्पनेत असणाऱ्या गोष्टी फक्त त्याच आहेत ज्या आपण ओळखून आहोत, ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे, ज्या आपण अनुभव केल्यात किंवा इतर कोणी आपल्याला सांगितल्यात, पण असा विषयच आपण आजपर्यंत ऐकलेला नाही, पाहिलेला नाही, अनुभवलेला नाही। डोळ्याचे चित्र डोळ्यावरच काढले, डोळ्यांनीच पाहिले। अरे डोळा तर स्वतःलाच पाहू शकत नाही, मग त्याच्यावर काढलेलं चित्र कसं काय पाहिजे? अशी ही अनाकलनीय बुद्धी माऊलीसारख्या थोर आत्मवेत्याला गोचर होऊ शकते। आता माऊली ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेव महाराजांशी होणारी ही अपूर्व आगळी वेगळी भेट या डोळ्याचा दृष्टांत घेऊन सांगितली जात आहे। समजा आपल्याच डोळ्यावर डोळ्याचे चित्र काढले आणि तेही चित्र तोच डोळा, दुसरा डोळा नाही, तोच डोळा पाहत आहे। हे जसे आपल्याला कल्पनेच्या पलीकडे वाटते, तशी ही ज्ञानेश्वरांची चांगदेवांची भेट आपल्या कल्पनेच्या पल्ल्याड आहे, आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरची आहे, आपल्या नेहमीच्या इतर भेटीमध्ये कोणीतरी आपल्याला भेटतं, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती आपल्याला भेटत असतील, म्हणजे तिथे द्वैत आलं, तू आणि मी असे दोघे असतात, किंवा एक ग्रुप असेल म्हणजे तुम्ही आणि मी असे दोघं असतील। पण या भेटीमध्ये जिथे ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेव महाराजांची सिद्ध भेट होत आहे, सिद्ध भेट म्हणतात माऊली, आत्मस्वरूपातली भेट म्हणजे सिद्ध भेट, दोन सिद्धांची भेट, तर त्यात तूही नाही आणि मीही नाही, म्हणजे शरीरभावामध्ये किंवा जीवभावामध्ये तूही नाही आणि मीही नाही, फक्त दोघेही आत्मभावामध्ये आहे। आत्मभावामध्ये असेल तर ते दोन उरतच नाहीत मग, कारण आत्मा आत्मा निराळा निराळा नाही, तरीसुद्धा ही भेट घडत आहे, तरीसुद्धा ही भेट घडून येत आहे। आत्माच आत्म्याकडे पाहत आहे. आत्मे दोन नाहीत, परत लक्षात घ्या. मग पाहणारा आत्मा आणि ज्याला पाहतोय किंवा जो पाहल्या जाणारा आत्मा, हे दोन वेगवेगळे नाहीच. माऊली ज्ञानेश्वराचा आत्मा आणि चांगदेव महाराजाचा आत्मा, हे दोन वेगवेगळे आत्मे नाहीतच. आत्मा म्हणून एकच एक सर्वत्र व्याप्त आहे, तोच आत्मा सर्वत्र व्याप्त आहे. अशा वेळी ही जी भेट घडते, अशा भेटीला सिद्ध भेट म्हणतात आणि ही सिद्ध भेटच असते. ती सिद्ध भेट ही नेहमी अखंडित राहत असते किंवा अखंडित घडत असते. त्यात खंड पडतच नाही, कारण त्यात द्वैत भावच नाही. एक आहे, दोन आहे की अनेक आहे, हाही प्रश्न तिथे उद्भवत नाही. या भेटीचे स्वरूप वास्तविक पाहता आपल्या कल्पनेच्या पलीकडचे, त्याचे वर्णनही करता येत नाही, ते सांगता येत नाही, पण ते अनुभवता येते. आता हे कोणाला अनुभवता येते? त्या सिद्ध अवस्थेत हे अनुभवता येते. त्या सिद्ध अवस्थेमध्ये आपण पोचू शकत नाही, पण माऊली ज्ञानेश्वर महाराज पत्राद्वारे जी गोष्ट उल्लेखित करतात, त्या गोष्टीची आपण अनुभूती जरी घेऊ शकत नाही, तरी आतापर्यंत जे काही आपण एकनाथी भागवतातून, ज्ञानेश्वरीतून जो बोध घेतला आहे किंवा काही थोडंफार शिकलो आहे, तर त्या अनुभवाच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की ही कशी भेट असेल. मनमनाभव मद्भक्त्यो मध्याजी मा नमस्कुरु, मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसी मे. ज्ञानेश्वरी संपताना भगवद्गीतेमध्ये हा एक प्रसिद्ध श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ होतो की मनमनाभव मद्भक्त्यो, माझ्यात तू सगळं मन माझ्यामध्ये स्थिर कर, माझा भक्त हो. मध्याजी मा नमस्कुरु, मला एकट्यालाच नमस्कार कर. मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिज्ञाने प्रियोसी मे, मी प्रतिज्ञापूर्वक तुला सांगतो की मी तुला हा भवसागर तारून घेऊन जाईल. म्हणजे एक गोष्ट अशी आहे इथे की मनाला त्या परमात्म्याची सवय लाव, त्या परमात्म्याला सर्वत्र नमस्कार कर. या नमस्कार भक्तीमुळे हळूहळू 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 देहभावातून जीवभावामध्ये, जीवभावातून आत्मभावामध्ये शिरता येईल. आणि आपण आता इथे विचार करू शकतो की आत्मा जेव्हा आत्म्याला पाहत असेल किंवा सर्वत्र मीच मी, देहरूपाने जर मीच मी असेल सर्वत्र, देहरूपाने, कारण आत्मरूपाचा तर आपण विचार करू शकत नाही, देहरूपामध्ये कल्पना करा की माझाच देह सर्वाच्या ठिकाणी, 145 कोटी भारतीय आहेत, ते सर्व मीच आहे, असं जर झालं तर मग मी कोणाशी बोलायचं, मी कोणाला काय विचारायचं, मला कोण दिसणार, मीच मी सर्वत्र झालो ना, मग तिथे संवादच उरत नाही, कारण तिथे इतर कोणी उरलंच नाही. तर अशी ही जी अवस्था असते, या अनुभव, त्या अवस्थेमध्ये काही सांगता येत नाही, काही बोलता येत नाही, त्याचं वर्णनही करता येत नाही, त्याची कल्पनाही करता येत नाही, पण ही गोष्ट अनुभवता येते. आत्माच दृष्टा, आत्माच दृश्य आणि आत्माच दर्शन. दृष्टा, दर्शन, दृश्य ही जी त्रिपुटी आहे, ही सगळी आत्माच झाला. याच्यामध्ये दृष्टा, दृश्य, दर्शन हे सगळे भिन्न राहणारच नाही, कारण सर्वत्र सर्वच ठिकाणी जर एक आत्माच असेल, ज्ञानदेवही तोच, चांगदेवही तोच, मग इथे तिसरा कोणी नाहीच किंवा दुसराही कोणी नाहीच. ही द्वैत आणि अद्वैत या दोहोंच्या पलीकडची अवस्था आहे. आणि ही जी भेट असेल ती द्वैताद्वैत भेट, म्हणजे द्वैतही नाही अद्वैतही नाही, याच्या पलीकडचे गेलेली भेट आहे. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखेन डंडळीता, डोळ्यांनी डोळ्यालाच पाहणे आहे आणि त्या डोळ्याचा तोच दृष्ट आहे आणि दृश्य काय आहे, ते जे चित्र काढलं आहे त्याचंच तोच दृश्यही आहे आणि पाहतो कोण, तो डोळाच पाहतो, म्हणजे दर्शनही तोच आहे, म्हणजे दृष्टाही तोच, दर्शनही तोच आणि दृश्यही तोच, दृश्यही तेच। तर अशी जी अवस्था आहे ती अवस्था या ओळीमधून सांगत आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना। आणि न दंडळीता हा शब्द फार महत्त्वाचा, न दंडळीता म्हणजे विचलित न होता, स्थिर राहून। हा बोध, सिद्धभेटीचा बोध किंवा सिद्धभेटीचा अनुभव हा क्षणिक नसून हा निरंतर आहे। न दंडळीता शब्दाचा हा अर्थ होतो की ही जी भेट आहे ही भेट निरंतर आहे, अखंड आहे, त्याच्यामध्ये थोडा देखील खंड नाही किंवा थोडी देखील डिस्क्रिटी नाही, ते कंटिन्युअस फंक्शन आहे आणि कंटिन्युअस फंक्शन असल्यामुळे ते सतत आहे। सतत आत्मा आत्म्यालाच पाहतो, तर मग उरतच काही नाही, मग ते आत्मस्वरूपच उरलं। चांगदेवा तुझी माझी भेट अशी आहे। आता आपण आपल्या डोळ्यांनी इतर दुसरे पदार्थ किंवा दुसरी व्यक्ती, दुसरी माणसं ही जी पाहतो, त्याच्यामध्ये समोरची व्यक्ती आणि मी या दोन व्यक्ती असतात, व्यक्तिरूपाने, देहरूपाने, जीवरूपाने सुद्धा, जीवभावाने सुद्धा। इथे द्वैत आहे, पण अद्वैत अद्वैत म्हणून म्हटलं जातं ते काय आहे, जेव्हा आत्मभावाने दोघे एकमेकांशी भेटतील तेव्हा खरं जाणवेल की आत्मा आत्म्याशी भेटतोय आणि दोन आत्म्यामध्ये अभिन्न पण आहे, दोन्ही आत्मे एकच आहे। तर मग हा एकत्वाचा बोध झाला, मग इथे अद्वैत झालं। पण पाहताना ते अद्वैतही उरलं नाही, कारण ज्या मुख्य आत्मस्वरूपामध्ये पाहतोय ते आत्मस्वरूप आणि हे स्वरूप हे सगळं एक झाल्यानंतर मग काही उरलंच नाही, द्वैतही उरलं नाही, अद्वैतही उरलं नाही। आणि द्वैत अद्वैत न उरल्यामुळे काय उरलं हे सांगायला कोणी शिल्लकच राहिलं नाही, अशी ही गंमत आहे। आणि त्यामुळे आपण सर्वसामान्यपणे जेव्हा भेट शब्द वापरतो, तो भेट म्हणजे दोन वेगवेगळे पदार्थ, दोन वेगवेगळे पदार्थ एकमेकांसमोर येतात तर त्याला भेट म्हणतात। प्राणी असावे लागतात, माणसं असावे लागतात किंवा वस्तू पण असू शकतात, ती भेट झाली। पण सिद्ध भेटीमध्ये दोन सिद्ध जेव्हा भेटतात, दोन सिद्ध पुरुष एकमेकांना भेटतात, तर मग ते एकच एक सर्वव्याप्त असे आत्मस्वरूप असते, म्हणून तिथे शब्दांची काही गरज राहत नाही। त्यांच्यामधला संवाद हा विश्वचेतनेचा संवाद असतो, तिथे शब्दांची गरज नाही। म्हणून माऊलीने त्यावेळी सुद्धा म्हटलं की शब्दे विन संवादू, दुजे विन अनुभवू, अनुवादू। तर इथे शब्दांची गरजच राहत नाही, एकच एक सर्वव्याप्त असे आत्मस्वरूप शिल्लक उरते। इतरांना पाहताना कोणत्या तरी अपेक्षेने ते पाहणे घडते, आपला मुलगा आहे म्हणून त्याच्याकडे पाहतो, पत्नी आहे म्हणून तिच्याकडे पाहतो, वडील आहे म्हणून त्यांच्याकडे पाहतो, मित्राकडे पाहतो, समाजाकडे पाहतो, नातेवाईकांकडे पाहतो। तर इथे हॅलो हाऊ आर यू असं जरी म्हटलं तरी प्रश्न उरला, प्रश्न उरला आणि त्या प्रश्नाच्या पाठीमागे काय उरलं, अपेक्षा, तू कसा आहे। उत्तर आपल्याला माहिती आहे, बरा आहे किंवा खराब आहे किंवा चलता आहे, या तीनपैकी काहीतरी उत्तर मिळेल। सर्वसामान्यपणे हँडशेक करतात, हाऊ आर यू, कसा आहेस तू, बढिया, छान, नाही का, ही बोलभाषा आहे। याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा दिसत नाही, पण अपेक्षा सूक्ष्म रूपात आहे की मी तुला विचारतो तू कसा आहे, तर तेने करून तू पण मला विचारावं की मी कसा आहे। लेकरंबाळं कशी आहेत, अपेक्षा अशी की माझे पण विचार तू की माझे लेकरंबाळं कसे आहेत। तर इतरांना पाहताना कोणत्या तरी अपेक्षेने ते पाहणे घडते। दृष्टा जे दृश्य बघतो त्यात पाहणे मी तू अथवा मी ते असे द्वैतामधील असते, कारण तिथे द्वैतभाव शिल्लक असतो. इथे या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाकडे पाहताना मी तूपणे हे पाहत नाहीत. मागच्याच ओळीमध्ये आपण पाहिलं की मीपणा तूपणा हा इथे शिल्लकच उरत नाहीत, कारण ते स्वतः आत्मस्वरूप असून चांगदेवांच्या आत्मस्वरूपाकडे पाहत आहे आणि त्याच्यामध्ये मी तू असा भेद नाही. मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही. हरिपाठातला प्रसिद्ध अभंग, कोणाचे हे घर देह हा कुणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही, नाही का? तर मी आणि तू हा विचार तिथे शिल्लकच उरत नाही, असा भेदच राहत नाही. मीच तू आणि तूच मी, आणि मी आणि तू मग दोघही नाही, असा सामरस्याचा किंवा समरसतेचा असा भाव निर्माण होतो. आत्माच आत्मस्वरूपामध्ये स्थिर असतो, स्थिर अविचल, माऊलीच्या भाषेत न दंडळीता, असा अविचल अविचलित अवस्थेत आत्मा सतत असतो. सतत तिथे जन्म मरण हा सुद्धा भाव नाही. दृश्य दृष्टा दर्शन कसे संपते त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या कागदावर आपण चित्र काढतो, ज्याच्यावर चित्र काढायचे तो कागद वेगळा, त्याच्यावरील चित्र हे वेगळे, काढणारा वेगळा. ज्या शाईनी काढलं ती शाई वेगळी, पाहणारा वेगळा. आता चित्र काढणारा चित्र पाहणारा हा दृष्टा वेगळा झाला, काढणाराही दृष्टा होता. त्याची कल्पना त्यांनी आपल्या दृष्टीतून आपल्या हातात उतरवून त्या चित्राच्या माध्यमातून प्रस्तुत केली, तो त्याच्या डोक्यातील कल्पनेचा खेळ होता. तर चित्र काढणारा दृष्टा होऊन आणि जो पाहतो आहे तो सुद्धा दृष्टा होऊन ते पाहत आहे. आता इथे हे दोन्ही दृष्टे निरनिराळे झालेत, चित्र दृश्य हे वेगळे झाले, आणि ज्या कागदावर काढले तो कागद दर्शन स्वरूप वेगळा झाला. या सर्व गोष्टींमध्ये भिन्नता दिसून येते, नाही का? या सर्व गोष्टी भिन्न 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 आहे. काढणारी देहरूपाने जी माणसं आहेत किंवा जीवरूपाने जी जीव आहेत ती वेगवेगळी आहे. निर्जीव वस्तू त्याच्यावर कागद आणि स्याही आहे, आणि काढलेलं चित्र आता त्याला सजीव म्हणा की निर्जीव, ऑफकोर्स त्याच्यामध्ये जीव नाही म्हणून ते निर्जीवच आहे, पण ते इतक्या खुबीनी काढलेलं आहे की एखाद्याला वाटेल की त्याच्यात जीव आहे. पण आता डोळ्याने जे चित्र काढायची गोष्ट केली आहे या ओळीमध्ये, डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तिनेची तो देखे न दंडळीता. तर डोळ्यावरच डोळ्याचे चित्र काढले आणि तो डोळाच पाहतो आहे, म्हणजे दृष्टा दृश्य दर्शन हा डोळ्यात झाला. म्हणजे काढणाराही तो डोळा, पाहणाराही तो डोळा, आणि चित्रही तो डोळा आहे ना. का डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहे ना या, आपल्या कल्पनेत येऊ शकतात का? लोक वेडे म्हणतील आपल्याला, नाही का? पण किती गहन गोष्ट बोललेली आहे याच्यामध्ये, किती गहन गोष्ट सांगितलेली आहे याच्यामध्ये. दृष्टा दृश्य दर्शन हे नावाला आहे फक्त, हे काही नसून तो एक डोळा सत्य आहे. दुसरे काही असो नसो आत्म्याला इथे कशाचीच अपेक्षा नाही. डोळ्याच्या माध्यमातून काय म्हटलं आहे? आत्माच म्हटलं आहे. तर काही असो वा नसो त्या आत्म्याला कशाचीच अपेक्षा नाही, तो सदा सर्वदा निरपेक्ष अवस्थेत स्थित असतो. म्हणून न दंडळीता आणि तेनेची तो देखे न दंडळीता, अशा पद्धतीने तो स्वतःलाच पाहतो अविचलितपणे, स्थिर राहून निरंतरपणे. अशी ही डोळ्याची उपमा देऊन माऊलींनी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा भाग उरलेला याच्यावरची उरलेली विश्लेषण याच्यावरचे ते उद्या घेऊ. आज इथे थांबायच्या आधी परत त्या ओवीचा एकदा उच्चार करू. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेणेची तो देखे न दंडळिता. या 51व्या ओवीवरचं उरलेलं विश्लेषण उद्या परत घेऊ. आज इथे विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.